नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जम्मू रेल्वे विभागाचे उक्तावण करतले आनी व्हिडिओ परिषदेवरवी वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीच्या रोहिणी हांगा केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थे खातीर नव्या इमारतीचो बुन्यादी फातर घालो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल आयज नवी दिल्लीत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलेवन हांची भेट घेतले. केंद्रीय स्टील मंत्री एच डी कुमारस्वामी आयज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात स्टील उद्देगा खातीर पीएलआय येवजण 1.1 सुरू करतले. उत्तर भारतात शीएचएलआर चालूच आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 4-5 दिसात जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद हांगा उण्यात उणे तापमान 4-5 अंश सेल्सियस देवपाची शक्यताय आसा. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जम्मू रेल्वे विभागाचे उक्तावण करतले आनी व्हिडिओ परिषदेवरवी वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसयतले. या वाठारात जोडणी आनीक वाढोवपा खातीर हे एक महत्वाचे पावल आसा. तशेंच प्रधानमंत्री तेलंगणातल्या चर्लापल्ली नव्या टर्मिनल स्टेशनाचे उक्तावण करतले आनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगड रेल्वे विभाग इमारतीचो बुन्यादी फातर बसयतले. जम्मू रेल्वे विभाग तयार केल्यार जम्मू काश्मीर आनी भोवतणच्या वाठारांक बरोच फायदो जातलो आनी लोकांची बऱ्याच काळासावन प्रलंबीत आशिल्ली कामां पुराय जातली. तातूंत पठानकोट, जम्मू, उधमपूर, श्रीनगर, बारामुला, भोगपूर, सिरवाल, पठानकोट, बटाला, पठानकोट आनी पठानकोट ते जोगिंदरनगर विभाग आसतले. ताका लागून रोजगाराची संद निर्माण जातली. मुळाव्या साधन सुविधांचो विकास जातलो. पर्यटनाक चालना मेळटली आनी या वाठाराची एकंदर समाजीक अर्थीक उदरगत जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज हैदराबाद लागसार आशिल्ल्या चर्लापल्ली नव्या टर्मिनल स्टेशनाचे उक्तावण करतले. तेलंगणाच्या मेडचल मलकाजगिरी जिल्ह्यातले चर्लापल्ली रेल्वे टर्मिनल स्टेशन 400 कोटी रुपयांपरस चड खर्च करून दुसऱ्या प्रवेशाची तजवीज करपा वांगडाच नवे कोचिंग टर्मिनल म्हूण विकसीत केल्या. पर्यावरणाक अनुकूल आशिल्ल्या ह्या टर्मिनलाक लागून प्रवाशांक बरी सुविधा मेळ्ळ्या आनी सिकंदराबाद, हैदराबाद, कचेगुडा सयत शारांतल्या सद्याच्या स्टेशनांचेर गर्दी उणी जातली अशी आस्था आसा. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हांच्या सयत कितलेशेच केंद्रीय मंत्री हे कार्यावळीत वांटो घेतले. चडशा विमानतळांचेर आसतात त्यो जायत्यो सुविधा टर्मिनल स्टेशनाचेर उपलब्ध आसात आनी त्याच बरोबर गिरायकांक आरामदायी प्रवासाचो अणभव मेळटलो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तातूंत 9 प्लॅटफॉर्म आसतले. तातूंत 4 नव्यान बांदिल्ले प्लॅटफॉर्म आसतले जातूंत 20 लांब अंतराचेर धांवपी गाडयांक सुवात आसतली आनी प्रवाशांची येरादारी वाडटली. आधुनीक सुविधां मदीं दादले आनी बायलां खातीर वेगळी वेटींग रूम, कार्यकारी आरामघर, प्रवाशांची गरज भागोवपा खातीर कॅफेटेरिया, रेस्टॉरंट हांचो आसपाव जाता. हे स्टेशन आवटर रिंग रोड ORR लागसार आशिल्ल्यान उपनगरांतल्यान प्रवास करपी प्रवाशांक सोपे जातले. प्लॅटफॉर्मां मदली हालचाल सोपी जावची म्हण 2 फूट ओव्हरब्रिज नव्यान बांदल्यात. आधुनीक बाथरूम सुविधा, कोच देखरेखीची सुविधा, पावसाचे उदक आडावपाचे खड्डे, सौर पॅनल आनी हेर सारकिल्ले पर्यावरण अनुकूल उपाय उपलब्ध आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीच्या रोहिणी हांगा केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थे खातीर नव्या इमारतीचो बुन्यादी फातर घालो. सुमार 185 कोटी रुपया खर्च करून ही नवी अत्याधुनीक इमारत बांदतले. 2.92 एकर सुविधेत परंपरा आनी नवनिर्माण हांचो मेळ जातलो, जाका लागून खाशेले क्लिनीक आनी कुशळटाय उदरगत करपाची नवी संद मेळटली. प्रधानमंत्री मोदी हांणी आपल्या संबोधनात गरिबातल्या गरिबाक भलायकी सेवा सुलभ करपाचेर सरकारान लक्ष केंद्रीत केल्ल्याचेर भर दिलो. आयुष, आयुर्वेद ह्या सारख्या पारंपारीक भारतीय वैजकी पद्दतीकय सरकार चालना दिता अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल आयज नवी दिल्लीत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलेवन हांची भेट घेतले. ह्या बसकेत म्हत्वाच्या आनी उदयोन्मुख तंत्रगिन्यान, ICET आनी हेर द्विपक्षीय विशयांचेर खोलायेन चर्चा जातली. भारत आनी अमेरिका हांच्या मदीं सेगीत आनी सविस्तर चर्चा सुरूच आसा अशें पत्रकारांकडेन उलयतना विदेश मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयवाल हांणी सांगले. तांच्या भेटी वेळार अमेरिकेचे सल्लागार सुलेवन विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांची भेट घेतले. दिल्लीतल्या भारतीय तंत्रगिन्यान संस्थेक लेगीत ते भेट दितले. केंद्रीय स्टील मंत्री एच डी कुमारस्वामी आयज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात स्टील उद्देगा खातीर पीएलआय येवजण 1.1 सुरू करतले. तशेंच ह्या कार्यावळी वेळार मंत्री कुमारस्वामी ह्या येवजणे खातीर अर्ज करपा विशीं म्हायती दितले. मंत्रालयाच्या पीएलआयत सुमार 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाल्या आनी 14,000 वयर थेट रोजगार मेळ्ळा अशें स्टील मंत्रालयान सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. उत्तर भारतात शियेचे ल्हार चालूच आसा. भारतीय हवामान खात्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण फुडल्या 4 ते 5 दिसांत जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद हांगा उण्यात उणें तापमान 4 ते 5 अंश सेल्सियस देंवपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेशांतल्या कांय वाठारांनी गडगड आनी विजे सयत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आनी ईशान्य वाठारांनी फुडले 2 दीस रातच्या वेळार आनी फांतोडेर दाट धुक्याची परिस्थिती पातळपाची शक्यताय आसा. फुडल्या 3 ते 4 दिसांत पुराय उत्तर, अस्तंत, मध्य आनी अस्तंत भारतांतल्या उण्यात उण्या तापमानांत व्हडलोसो बदल जावचो ना अशें हवामान खात्यान कळीत केला. विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी जाहीर केल्या प्रमाण वैज्ञानीक आनी उद्देगीक संशोधन महामंडळ म्हळ्यार काउन्सील ऑफ सायंटिफीक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च CSIR हांणी पॅरासिटेमॉल हे वेदनाशामक आनी जोर उणो करपी वखद तयार करपा खातीर देशी तंत्रज्ञान तयार केला. ह्या नवनिर्माणेचो हेतू भारताक पॅरासिटेमॉल तयार करपाच्या मळार आत्मनिर्भर करपाचो आनी हे वखद तयार करपा खातीर आयात केल्ल्या घटकांचेर आदारून रावप उणें करपाचो आसा अशें काल नवी दिल्लीत वैज्ञानीक आनी उद्देगीक संशोधन खात्याच्या स्थापणूक दिसा संबोधीत करतना मंत्री सिंग हांणी सांगले. तशेंच भारताच्या पहिल्या देशी विकसीत केल्ल्या एंटीबायोटीक नेफिथ्रोमायसिन सारखिल्ल्या देशी वखदा वापरून अटिपिकल आनी टिपिकल प्रतिरोधक बॅक्टेरिया ह्या दोनूय प्रकारांचेर उपचार जाल्यात अशें डॉ सिंग हांणी सांगले. भारत सरकाराच्या ग्रामीण उदरगत मंत्रालया खाला ग्रामीण उदरगत खात्याच्या ग्रामीण घरां विभागान प्रधानमंत्री आवास येवजण ग्रामीण PMAYG खाला किश्तवाड जिल्ह्याच्या वारवाना देगणातल्या मूलवारवान गावात उज्यान लुकसाण जाल्ल्या घरां खातीर मजत दिवपा खातीर खाशेल्या प्रकल्पाक मान्यताय दिल्या. फाटल्या वर्सा 15 ऑक्टोबराक जाल्ल्या विध्वंसक उज्याक लागून जायती घरां नश्ट जावन जायती कुटुंबां बेघर जाली अशें आकाशवाणी जम्मू खबराकारान म्हळां. 16 ऑक्टोबराक पदभार घेवपी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हांणी दुसऱ्याच दिसा बेगोबेग बाधित वाठाराक भेट दिवन बाधित लोकांक पुनर्वसनाची खात्री दिली. खेळात हॉकी इंडिया लीग सर्तीत काल राती तामिळनाडू ड्रॅगन्स पंगडान UP रुद्रज पंगडाक 2-8 अशें हारयलें. ओडिशांतल्या राउरकेलांतल्या बिरसा मुंडा स्टेडियमाचेर जाल्ल्या ह्या खेळांत तामिळनाडूच्या आभारन सुदेव आनी थॉमस सोर्सबी हांणी गोल केले. ते आदी राउरकेलांत जाल्ल्या खेळांत सुरमा हॉकी क्लबान आदले वस्ताद वेदांत कलिंगा लान्सर्स पंगडाक 4-3 अशें हारयलें. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीत काल केरळ ब्लास्टर्स पंगडान पंजाब FC पंगडाक 1-8 अशें हारयले. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळांत पहिल्या 20 मिनटांत पंजाब FC पंगडाचे वर्चस्व दाखयले पूण तांकां संधीचो फायदो घेवंक शक्य जावंक ना. ह्या जैता सयत केरळ ब्लास्टर्स 9व्या सुवातेर पावला. आनी आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जम्मू रेल्वे विभागाचें उक्तावण करतले आनी व्हिडिओ परिशदेवरवीं वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांची बुन्यादी फातर बसयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीच्या रोहिणी हांगा केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थे खातीर नव्या इमारतीचो बुन्यादी फातर घालो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल आयज नवी दिल्लीत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन हांची भेट घेतले. केंद्रीय स्टील मंत्री HT कुमारस्वामी आयज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात स्टील उद्देगा खातीर PLI येवजण 1.1 सुरू करतले. उत्तर भारतात शियेचे ल्हार चालूच आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.